नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कला पंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे.
फक्त मुलांनाच शिक्षण दिलं की त्यांना नोकरी लागते आणि घराची जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात असा समज पालकांमध्ये आहे आणि ते खरंही आहे. पण म्हणून मुलींना मर्यादित शिक्षण द्यायचं, ते कुठं घराची जबाबदारी पार पाडणार असा गैरसमजही पालकांमध्ये कमी नाही. अशा घटना प्रसंग बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अथवा ऐकायला देखील मिळतात. याविषयीची जनजागृती करण्यासाठी ही छोटीशी नाटिका ऐकूया.
पिंकी, आज तू घरी थांब, शेताकडे जायचे.
शाळा बुडून
अगं फक्त 2 दिवस सोयाबीन काढायचे.
मग भैयाला बी बसव घरी.
अगं त्याला चांगलं शिकून नोकरीला लावायचे.
आणि मला
तुला लिहायला वाचायला लग्न झालं, 12 वी शिकून लग्न करायचं.
कामी नोकरी केल्यास नाही जमत.
अगं नोकरी करणाऱ्या मुली संग लग्न करायला मुलं तयार होत नाहीत.
अगं आई, आजकाल प्रत्येक क्षेत्रात मुली नोकरीला आहेत, त्यांचं लग्न झालंच की. आणि बघ, यंदा 12वीला 90% पेक्षा जास्त मार्क घेऊन दाखवते.
भैया 2 वर्ष नापास झाला आणि तू 90% मार्क घेणार.
भैया माझ्यापेक्षा मोठा, नापास होऊन माझ्या वर्गात आला तरी त्याला शिकवतात. मी मेरिटची विद्यार्थिनी तरी मला घरी बसवतात.
अगं पोरीची काळजी वाटते आई वडिलांना.
सर्व मुली चुका करत नाहीत, तसं मुलीही चुका करतात तरी त्यांना उच्च शिक्षण देतात.
अगं पोरीला कामापुरतं शिकून लग्न करून टाकावं लागतंय. पोरीचं वय जास्त झालं तर मुलं मिळत नाहीत.
काळ बदललाय, आता नोकरीची ही मुलगी शोधणारी मुलं आहेत. मुलीलाही मुलासारखं शिकू द्या. शिक्षणात मुला मुलींना विषम वागणूक देऊ नका.